આપણી શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરી તેમીવા સ્વાગત હૈયો પાકું આશા હૈયો કે ઇત કાર્યક્રમ તેમીકું આત્મિક લાભ પુટ્ટાલ સચ્ચો શાંતિ ઉંડે જિંદગી તલાઈ સચ્ચો સરી પુટ્ટાલ તે ઇદેના પહેલે કિયા મટ પરમેશ્વર તા સંદેશ તુન કેંચ કમ વળટ અમટ ઉંદી મધુર પાટા કેંચ કમ પ્રિય શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરી તે મે સ્વાગત હૈ માકુન આશા હૈ કે ઇત કાર્યક્રમ તુન કિંજના જરિયે તે મેકુન સબ તુન ફાયદા પુટ્ટીતા હોય ઇમટ પૂર્વ મંતલ પ્રભુ ઈશુન પરો વિશ્વાસ કી કિર્તે વોલ મેકુન જરૂર આશીષ સ્યાનુલ તે વળટ અમાટ અપનો નેટાયત બાઇબલ અધ્યયન તનયો કાર્યક્રમ તુન શરૂ ક્યાન મુન્ને પરમેશ્વર દાઉન સે બિનતી કી કમ પરમેશ્વર દાઉની અમટ સબ ઉંદી બાર ફિર ઈસુ મસીહ ના નામ તે ની કરું વાઈતોળમ ઓંડે નીકુન સબ માંદિંગ લાઈ ધન્યવાદ સ્યાતોળમ કી ઇમા માકુન અભે તક ચંગો ભલો રીતિ પ્રભુ ઈશુની બાઇબલ અધ્યયન ક્યાલે ઈ ટેમ તે માવા સહાયતા ની મદદ કીમ ઇદ બિનતી તુન ઈસુ મસીહ ના નામ તે તલુકી તો નહીયન આમીન ઈહુને આઈ એહસાવતા કનાન દેશ તલ શેર મટ્ટા તા ખાક હંદાના પ્રિશોતા નેડ અમટ ઉત્પત્તિ તા 36 પાઠ તા અધ્યયન શરૂ ક્યાતોળમ હૈયામ इत पूरो पाठ माकुन ऐसाओ ता परिवार ता बारे ते बते क्या ता है। ऐसाओ सदोम जाति तोल खास दाऊ आंदुल, मगर इत पाठ खुशी सियान वाले पाठ है ले। परिगा इतांग नाम इमट पढ़ माइकिट इवेन इमट इस समय ते भी अरब मुलुकता रेगिस्तान ते केंची तुड़ीट है येट, जैसो की उभर येल तंबू बने कैन वाले मत तुल। येड़ा बावजूद तेमान येपो केनाज अंडे कोरा है युड, येड़ सब इत मुलुक तल संबन रितोड़ है युड। ऐसाव ता परिवार तुन नैंड भी अरब ता रेता वाले मुलुक ते हुड़सी सके माई तुड़ीट है येट। ऐसाव ता परिवार सदो मुलुक ते बसे मासीहत, इत समुद्र ताल सीधो दक्षिण ओंडे पूरब दिशा ते बसे माता है। इत मट्टा वाले मुलुक आंत सदोम ता करूम उन्दी मट्टा वाले मुलुक है, इदन नेंड भी हुड़सी सके माई तोड़ीट है येट। एदोम ता बारे ते यसाया नबी यिर्मिया यहेजकेल ओंडे उबिच्छिया नबीड़ा जरिया ते कीतल वाले काम पक्को रीति ताल पूरो आतंग है यूं। ऐसाव ता जरिया ते एदोम देश पैदा आत, बापी अमट पहलो बार ऐसाव ता संग ने मिले मासी तुड़म ते वोल अपनो दाऊ इसाक ता संग ने उड़ा रोते मंजी तोल। प्रिश्वता ऐसाव बहड़ो मंदान वाले उन्ड सिकार गर्सन वाले मानवाल मत तोल, हुड़न लाई खूब अच्छा मानवाल मत तोल, वोन रोपा बहड़ो तंग गुण लैसों मत तंग, मगर वो न आत्मा कमजोर मत था। यदि मट बोल मैंदुल वाले मानवाना मांदी कीकिड़ ते बोल मानवाल, सिर्फ ऐसाओ आंदुल ऐसाओ वड़ुल मैंदुल वाले मानवाल मत तोल, उन सामनो आत्मा ता मांदी न बांगे कीमत हल मत था। उपचा नबी न चुडोले किताब ते अमट ऐसावता जीवनता बारे ते हुड़सी सके माई तोड़म हयम। ये ऐसाव अदबुरो काम ता कारण जो इम्मा अपन भाई याकूब तपर्रो की थी, इम्मा लाज ते हल बचे माई की उन्डे हमेशा तलाई नास आसीदा की। अदिना परदेश तोड़ मानवा लोड़ वो न धन दौलत गुच्ची वोसी ये तोड़, उन्डे अदिना इम्मा भी वड़ुल मत्तोनी, पर इत नीलाई ठीक हल मत्ता कि इम्मा अपनो भाई ना दिनाते मतलब वो ना मुसीबत्ता टेमते वोन खाक तमासा हुड़ता के रहमाती। प्रिशोता अम्मटिगा बड़ा हुड़तम, अम्मटिगा उन्दी इंधारो वाले देश तुन हुड़तम, अम्मट मानवालोड़ परमेश्वर ता खाक नल समाचार केंजी तोड़म, उन्डे वड़ल दूत अन्य जाति ते यहुन वन किले हंतो लई ते दट अम्मट वोन से लड़ाई की कम, अन्ना निकुन जाति ते चुड्डोल किसी सीका इम पड़ा नीच गिनती ते वाई की, ये मट्टत पर्रो मंदन वाले मानवा लोड़ीट, ये ऊंचो जगह ते मंदन वाले लोड़ीट नीवा घमंड निकुन धोखा सीता है, इम मन ते इंतो नी इत घमंड क्यान वाले जाति मत्ता, उड़ मनता मांदी इत बते किंदु की वोड़ परमेश्वर परो विश्वास हल्की वोड़, वोड़ुन परमेश्वर ता जरूरत है ले, वोड़ परमेश्वर ता बगैर जीवन काटे किसी येता नोड़, घमंड क्या ना याने की परमेश्वर तुन हल माने क्या ना मांदी आंद, परमेश्वर इताल औलाद तुन हल चाहे मायोल, वोल वोड़ुन प्रेम क्या तो लई जो परमेश्वर तुन माने क्या तोड़ युड़, वोन सीधो ओंडे मनते खोटल इरोड़। प्रिशोता घमंड क्यान वालड़ मानवालोड़ इन तोड़ की नाकुन बोने जरूरत है ले, अन्ना आत्मा ते विश्वास क्यान वाले आंदन लैसो मानवालोड़ अपनो औला तुन अपनो आप तपर्रो विश्वास क्यान वाले बने क्याना पसंद क्या तोड़ युड़। याद रट परमेश्वर पुरानो नियम ता आखरी किताब ಮಲಾಕಿತ ಉಂದಿ ಪಾಡ್ತ ರಣ್ ಮುಂದ್ ವಚಂತೆ ಬತೆ ಕಿ ತುಲ್ಕಿಯನ್ನ ಯಾಕೂಬ್ ತ ಸಂಗ್ನೆ ಪ್ರೇಮ ಮಗರ್ ಏಸಾವ್ ತುನ್ ಹಲ್ ಚಾಹೆ ಮಾಯೋನ್. ಇದ್ ಮಾದಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಏಸಾವ್ ತ ಜನಮ ತಂಗ್ ಹಜಾರ್ ವರ್ಷಂಗ್ ಬಾತ್ ತೆ ಹೇಲೆ ವನ್ಕೋಲ್ ಬಲ್ಕಿ ವನ ಜೀವಂತ ಸುರುತೆ ಹಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಏಸಾವ್ ತ ಲೈ ಇಂಜಿ ಮತ್ತೋಲ್ ಮಗರ್ ಲೈ ಸೊಂಗ್ ವರ್ಷನ ಬಾತ್ ತೆ ಅಮಟಿಯಹುನ್ ಇಂಜಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತೋಳಂ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮಾಂದಿ ಸಚ್ಚೋ ಉಂಡ ಠೀಕ್ ಮತ್ತ. ಪ್ರಿಶೋತ ಏಸಾವ್ ತುನ್ ಎದೋಂ ಭಿ ಇಂತೋಳೈ ಉಳಿತ್ ಪಿಡಿಯಂತ್ ಏಸಾವ್ ಕನಾರಿ ಟೂಳಿಕ ನ ಸಂಗ್ನೆ ಮಣಮಿ ಕಿಸಿ ಎತ್ತುಲ್ ಮತಲಬ್ ಹಿತ್ತಿ ಎಲ್ಲೋನ್ ತ ಮಿಯಾಳ್ ಆದಾ ನ ಉಂಡೆ ಉಹುಲಿ ಬಾಮನ್ ಅದ್ ಅನ್ನ ಟೂಡಿ ಉಂಡೆ ಹಿಬ್ಬಿ ಸಿಬೋನ್ ತ ನಾತಿಯಾಳ್ ಮತ್ತ ಫಿರ್ವೋಲ್ ಇಸ್ಮಾಯಲ್ ತ ಟೂಡಿ ಬಾಸ್ಮತ್ ತುನ್ ಭಿ ಅದ್ ನವಯೋತ್ ತ ಸೀಲಾಳ್ ಮತ್ತ ಭಿಯ ಕಿಸಿ ಏತುಲ್ ಆದಾಲ್ ಏಸಾವ್ ತಲ್ ಎಲಿಪಜ್ ತುನ್ ಒಂಡೆ ಬಾಸ್ಮತ್ ತಲ್ ರುವೆಲ್ ಪೈದಾ ಆತುಲ್ ಒಂಡೆ ಉಹುಲಿ ಬಾಮಲ್ ಯೂಸ್ ತುನ್ ಒಂಡೆ ಯಾಲಾಮ್ ತುನ್ ಒಂಡೆ ಕೋರಾ ತುನ್ ಪೈದಾ ಕಿತು ಏಸಾವ್ ತೋಳ್ ಏಳೆ ಮರ್ರೆಡ್ ಕನಾನ್ ದೇಶ ತೆ ಪೈದಾ ಆತುಳ್ ಒಂಡೆ ಏಸಾವ್ ಅಪನು ಜನಿಕ್ ನು ಒಂಡೆ ಟೂಡಿ ಟೂಡಾ ಲೋಡುನ್ ಒಂಡೆ ರೋತೋಡ್ ಸಮ್ ಮಾನ್ವಾ ಲೋಡುನ್ ಒಂಡೆ ಅಪನು ಭೇಂಡಾಲ್ ಯೇಟಿಂಗ್ ಒಂಡೆ ಟಾಲಿಕ್ ಢೋಳ್ ಒಂಡೆ ಸಬ್ ಜಾನ್ವರ್ ನು ಅಪನು ಪೂರೋ ಜಾಜಾ ತುನ್ ಜಿತ್ತೋ ವೋಲ್ ಕನಾನ್ ದೇಶ ತೆ ಜಮಕ್ ಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಸಬ್ ತುನ್ ಅರಿಕುನ್ ಅಪನು ಭಾಯಿ ಯಾಕೂಬ್ ತ ಕರುಮ್ ತಲ್ ದೂಸರೋ ಮುಲುಕ್ ತೆ ಚಲೆ ಮಾತುಲ್ ಬಾಡಿಕಿ ಉಳ ಜಾಯಜಾತ್ ಇಚ್ಚೋ ಆಸಿ ಮತ್ನ ಕಿ ಓಳ್ ಉಂದಿ ಜಗ ಹಲ್ ರಹೆ ಮಾಸಿ ಸಕೆ ಮಾಯೋಡ್ ಒಂಡೆ ಜಾನ್ವರ್ ಲೈ ಸೊಂಗ್ ಆಯನ ಕಾರಣ ತೆ ಅದ್ ಮುಲುಕ್ ತೆ ಬೇಗ ಓಳ್ ಪರದೇಸಿ ಆಸಿ ಕುನ್ ಮಂದೋಡ್ ಓಳ್ ಅಗ ಸಮೇ ಹಲ್ ಮಾಯೋಡ್ ಏಸಾವ್ ತುನ್ ಎದೋಂ ಭಿ ಇಂತೋಳೈ ತೆ ಓಲ್ ಸೇರ್ ನಾಮ್ ತ ಮಟ್ಟ ವಾಲೆ ಮುಲುಕ್ ತೆ ಮಂದಲ್ ಆತುಲ್. ಪ್ರಿಶೋತ ಅಮಠ ಹುಡ್ತಾಮ್ ಕಿ ಏಸಾವ್ ಎದೋಮ್ ಜಾತಿ ತೋಲ್ ಖಾಸ್ ದಾವು ಆಂದುಲ್ ಓ ಲೈಯೆ ಟೂಡಿಕ್ ನ ಸಂಗ್ನೆ ಮಣಮಿಂಗ್ ಕಿ ತುಲ್ ಓಲ್ ಅನ್ಯ ಜಾತಿ ತಂಗ್ ಟೂಡಿಕ್ ನ ಸಂಗ್ನೆ ಮಣಮಿಂಗ್ ಕಿಸಿಕುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಹುಕುಮ್ ತುನ್ ಹಲ್ ಮಾನೆ ಕಿ ಓಲ್ ಓಲ್ ಲೈಯೆ ಜಾಜಾತ್ ಜೋಡೆ ಕಿಸಿ ಯೇ ತುಲ್ ಇದ್ದೆ ಕಾರಣ ತೆ ಓಲ್ ಯಾಕೂಬ್ ತ ಸಂಗ್ನೆ ಕನಾನ್ ದೇಶ ತೆ ಹಲ್ ಮಂಜಿ ಸಕೆ ಮಾಯುಲ್ ಉಂಡೆ ಅಗ್ಗಟಾಲ್ ಸೇರ್ ಮಟ್ಟ ವಾಲೆ ಮುಲುಕ್ ತೆ ಬಸೆ ಮಾಸಿ ಹತ್ತುಲ್ ಮಾಕುನ್ ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ಉಂಡೆ ಲೂತ್ ತ ಕಿಸ್ಸಾ ಯಾದವಾಯ್ತಾಯ್ ಅಗ್ಗ ಲೂತ್ ದನ್ ದೌಲತ್ ತ ಜಾದ ಆಯನ ಕಾರಣ ತೆ ಕಿಡಿಯಾ ತ ಮುಲುಕ್ ಛೋಡೆ ಕಿಸಿಕುನ್ ನಾಸ್ ಆಯನ ವಾಲೆ ಮುಲುಕ್ ಸದೋಮ್ ಅಮೋರಾ ತೆ ಹಂಜಿಕುನ್ ಬಸೆ ಮಾಸಿ ಹತ್ತುಡ್ ಈಗ ಅಮ್ಮಟ್ ಏಸಾವ್ ತುನ್ ಹುಡಿತೋಳ ಮಯ್ಯಂ ವೋಲ್ ಭಿ ಜಾಯಜಾದ್ ಜಾದಾ ಆಯನ ಕಾರಣ ತೆ ಅಲ್ಲಗಾಸಿ ಹಂತೋಲೈ ಉಂಡೆ ಪಕ್ಕೋ ಮಾಂದಿತ ದೇಶ ತುನ್ ಛೋಡೆ ಕಿಸಿಕುನ್ ಲೈಯೆ ಪಡ ಢೋಡಾ ತ ದಕ್ಷಿಣ ಪೂರ್ವ ದಿಸಾ ತ ಖಾಕ್ ಹಂಜಿಕುನ್ ಬಸೆ ಮಾಸಿ ಹಂತೋಲೈ ಇದನ್ ಸೇರ್ ತ ನಾಮ್ ತೆ ಪುಂತೋಳಯ್ಯುಡ್ ಸೇರ್ ನಾಮ್ ತ ಮಟ್ಟ ವಾಲೆ ದೇಶ ತೆ ಮನನ್ ವಾಲೆಡ್ ಎದೋಮಿತೋಲ್ ಖಾಸ್ ಮಾನ್ವಾಲ್ ಏಸಾವ್ ತ ಪೀಡಿ ಇದಾನ್ ಏಸಾವ್ ತೋಳ್ ಮರ್ರಿಡ ನಾಮ್ ಇದಾನ್ ಮತಲಬ್ ಏಸಾವ್ ತ ಜನಿ ಆದಾನೋಲ್ ಮರ್ರಿ ಎಲಿಪಜ್ ಉಂಡೆ ಓಲೆ ಏಸಾವ್ ತ ಜನಿ ಬಾಸ್ಮತ್ ತೋಲ್ ಮರ್ರಿ ರುವೆಲ್ ಉಂಡೆ ಎಲಿಪಜ್ ತೋಳ್ ಯೋಡ್ ಮರ್ರಿಡ್ ಪೈದಾ ಆತೋಳ್ ಯಾನೆ ಕಿ ತೇಮಾನ್ ಓಮಾರ್ ಸಪೋ ಗಾತಾಮ್ ಉಂಡೆ ಕನಚ್ ಉಂಡೆ ಏಸಾವ್ ತೋಳ್ ಮರ್ರಿಡ್ ಎಲಿಪಜ್ ತಲ್ ತಿಮ್ನಾ ನಾಮ್ ತ ಉಂದಿ ಸುರತಿನ್ ಮತ್ತ ಅದ್ ಎಲಿಪಜ್ ತಲ್ ಅಮಾಲೇಕ್ ತುನ್ ಜನಮ್ ಸೀತು ಏಸಾವ್ ತ ಜನಿ ಆದಾ ನೋಡ್ ಪೀಡಿ ಏಡ ಆತುಡ್ ಇದ್ ಅಮಾಲೇಕ್ ಕೀಡಾ ಸುರುವಾತ್ ಆಂದ್ ಅಮಾಲೇಕ್ ಅಮಾಲೇಕಿನೋಲ್ ಖಾಸ್ ದಾವು ಆಂದುಲ್. ಪ್ರೇಶೋತ ಇಮಟ್ ಇದನ್ ಯಾದಿರ್ರಾಕೆಟ್ ಬಾಳಿಕಿ ಮುನ್ನೆ ವಾಯನ್ ವಾಲೆ ಪಾಡ್ತೆ ಅಮ್ಮಟ್ ಇಡ ಬಾರತೆ ಪಳೆ ಮಾಯ್ಕಮ್ ಅಮಾಲೇಕ್ ಏಸಾವ್ ತ ಜನಿ ಆದಾನೋಲ್ ಮರ್ರಿ ಎಲಿಪಜ್ ತೋಲ್ ಮರ್ರಿ ಮತ್ತೋಲ್ ಏಲ್ವೋನ ದೂಸ್ರೋ ಜನಿ ತಿಮ್ನಾನ ಪೀಟಲ್ पैदा सी मत्तोल उंडे रुएल तोड़ येड़ मरेड़ आतोड़ याने की नहत जेरा शम्मा उंडे मिज्जा ऐसावता जनी बासमत्ता पीड़ी ते येड़े आतोड़ येड़ ऐसावता दूसरो जनी बासमत्तोल मर्री रुएल तोड़ पीड़ी आंदोड़ बासमेत इस्माइलता मियाड़मत्ता उंडे ओहली बामल ऐसावता जनी उंडे सिबोनता नातियाड़ उंडे अन्ना ना टूड़ी मत्ता अदे नोड़ येड़ मर्रेड़ आंदोड़ मतलब की अदे ऐसावताल यूश यालाम उंडे कोरहान जन्म सीतु ऐसा वंशी नोड़ मालिक येड़ आतोड़ यानी की ऐसा तोल पड़ोल मर्री एलिपस्ता खानदानते तेमान उमार सपो कनज येड़ सब राजा लोड़ बने मातोड़ कोरा गाताम अमालेक एलिपस्ता खानदानते एदोम देश ते येड़े राजा लोड़ बने मातोड़ उंडे येड़े आधा नोड़ पीड़ी आंदोड़ उंडे ऐसा तोल मर्री रुवेलता पीड़ी ते येड़ आतोड़ मतलब की नहत जेरा शम्मा मिज्जा रुवेलता पीड़ी एदोम देश ते येड़ राजा लोड़ बने मातोड़ उंडे येड़े ऐसावता जनी बासमत नोड़ पीड़ी आंदोड़ उंडे ऐसावता जनी ओहली बामा नोड़ खानदान ते येड़ आतोड़ याने की यूश राजाल यालाम राजाल कोरा राजाल अना ना टूड़ी ओहली बामाल इद ऐसावता जनी मत्ता आदे नोड़ पीड़ी ते येड़ आतोड़ ऐसावतोन एदोम भी इंतोड़ाई वो नोड़ पीड़ी येड़े आंदोड़ उंडे ओ नोड़ राजालोड़ भी येड़े बने मातोड़ प्रेशोता 20 वचन तल 30 वचन ते अमट सेईर ता बारे ते अमट उंद किस्सा पढ़े माई तोड़ा मैयम 20 वचन ते माकुन पुट्टी ता है कि सेईर होरी नाम ता जाति तल मत्तोल उंडे वो नोड़ मर्रड़ मुन्ने डाल अग्गा मंदोड़ इदेना मतलब है कि इद मुलुक सेईर ता जरिया ते बसे कीतल वाले मत्ता इगा होरी जाति तोड़ मन वालोड़ मंदोड़ 25 वचन ते अमट पढ़ माय तोड़ा भैयम अन्ना ना ओहली बामा नामता टूड़ी पैदा आतु इदे ओहली बामाल ऐसावता तीसरो जनी बने मात मतलब की उन्दी मड़मिंग ऐसाव शेर मुलुक ते भी औसिकुन की तुल फिर बापी इसराइलिड परो बोल राजाल राजपाट हल किसी मत तोड़ आपी भी एदोम ता देश ते ये राजा लोड़ आतोड़ याने की बोर तोल मर्री बेलाल एदोम ते राज की तोल उंडे अदेन पड़ोस वाले मुलुक ता नाम दिन हाबा है बेला ना सायन बात ते बोसरा ते मदान वाले जेरा नोल मर्री यो बाप वो न जगत परो राजाल बने मातोल उंडे यो बाप ता सायन बात ते तेमानी देश ते मनान वाले हुशाम उन जगते राजाल बने मातुल फिर हुशाम ता सायन बाते बदत तुल मर्री हदत वोना जगत पर रो राजाल बने मातुल येल वोले अंदुल उंडे हदत ता सायन बाते मसरेका ते मनान वाले समलाल वोना जगते राजाल आतुल फिर समला ना सायन बाते साउल उन जगत पर रो राजाल बने मातुल उंडे शाउल ता सायन बाते अकबर तोल मर्री बालहान ओना जगते राजाल बने मातुल उंडे अकबर तोल मर्री बालहान ना सायना बाते हदर ओना जगते राजाल बने मातुल उंडे ओना जनी ना नाम महतबेल है अद मेजहब ता नातियाड़ उंडे मन्नेत ता मियाड़ मत्ता 31 वचन ते माकुन बते की तोड़ की बापी इसराइल परो बोले राजल राजहल किसी मत तोल अटेम ते भी एदोम ता पीड़ी ते राजा लोड़ मत तोड़ इद वचन खास रूप ते यहुन बते क्या ता है कि ऐसाओ शुरू तल परमेश्वर तुन हल माने के बोल परमेश्वर तन नड्डुम बोले राजल हल मत तोल बाड़े की परमेश्वर खुद इसराइल तोल राजाल मत तोल पर राजाल उंडे मालिक इत ऐसा होता जिंदगी ता ढंग मत्ता प्रिशोता लैसो मान मालोड इन तोड़ाई इत मावा जिंदगी काटे क्या ना ढंग आंत ये जवान अपनो जवान नहीं ते आनंद की उंडे अपनो जवानी ता दिनाते मगन मन अपनो मनमानी कीम उंडे अपनो इच्छा तानुसार ताका मगर इत पुंजी ये ना कि इव सब मांदी ना बरेते परमेश्वर निवा न्याय क्या नूल मुन्ने ताक सिकुन समवेल नबी ना टेम ते इसराइल भी अपनो लाई राजा ना मांग की तोड़ वो इत तोड़ होए एदोमीड़ा करूम राजा लहियुल मावा करूम भी आया ना चाहिए उंडे इसराइल मुसीबत ते अर्तुल एदोम ते मंदान वालेड़ शेर मुलुक तुन अपनो हक ते ये ची मत तोड़ उंडे अग्गा लैसो राजा लोड़ उंडे मालिक बने मत तोड़ ऐसाओ परमेश्वर ता धरती तुन छोड़े किसी कुन कनान देश ता दक्षिण पूर्वी हिस्सा ते हंजी कुन बसे मा सत्तुल इत पाट ता आखरी ते अमट पढ़े मातम एदोमी जाति तोल खास मानवाल ऐसाओ आंदुल ऐसाओ ता जिंदगी बीते क्या ना ढंग ता नतीजा बढ़ंगात मलाकीना जरिया ते इसराइल ता बारे ते बनतुल वाले परमेश्वर ता पड़ा वचन परमेश्वर इत इंतो लही अन्ना मी से प्रेम की तो नहीं मगर इमट पूछे क्या तोड़ीट इमा बेना मांदीते मा से प्रेम की तो नी परमेश्वर ता इद मांदी आंध बड़ांग ऐसाओ याकूब तोल भाई हलमत तोल प्रिशोता ऐसाओ ता जिंदगी तल अमट सबसे खास मांदी इद करितम की परमेश्वर मेंदुल ते मंदान वाले मानवान माने हल्के बोल मानवाल मेंदुलता रूप ते बच्चों भी अच्छा बड़ी हल मन्नुल धन दौलत वाले उंडे ज्ञान इरन वाले होए वोल बेने भी पड़ा नौकरी ते बड़ी हल मन्नुल वोल बेने देश तोल राजाल या राष्ट्रपति बड़ी हल आयोल चाहे वोल बेने पीड़ी तोल खास मानवाल बड़ी हल आयोल परमेश्वर इतोल मेंदुल ते मंदान वाले मानवान चाहे हल मायोल जैसो कि अमट मलाकी नबी ना किताब ते पढ़े मातम परमेश्वर खुद इंतोल है कि अन्ना याकूब तसंग ने प्रेम की तन मगर ऐसा तसंग ने प्रेम हल केवल घमंडी मानवल परमेश्वर तुन हल माने केवल इदन लाई परमेश्वर भी वोन हल माने केवल वो ना संग ने नफरत क्या तो लई इमट बातोल मानवाल बने मायना चाहे माइकेट इटेम ते बापी सब बदले मासत परमेश्वर तमांदी ना कीमत रोज ता दिना ते कम आता के हंता है इतल हालत ते परमेश्वर ता मांदी नुंग समझे मायना जरूरी है प्रेरित पौलुस इदेन बारे ते खास जोर सीता के थोड़ो सो खास मांदिंग नावा अंडन मीवा शिक्षा तलाई बते क्या तो लई अवेन अन्ना मीवा सामनो इराना चाहे माय तो नहीं प्रेशोता परमेश्वरित इहुन कीतुल की माहे नल कानून ता जाइज मांग पूर्वाई की मेंदुडा नियम ते हेले वर मेंदुडांग मांदिंग ना फिकर क्या तोड़ पर पवित्र आत्मा ना नियमते मनन वालेड आत्मा नांग मांदिंग ना फिकर क्या तोड़ मेंदुड़ा फिकर क्या ना नतीजा मौत आंध पर पवित्र आत्मा ना मांदिंग ना फिकर क्या ना नतीजा जीवन अनी शांति आंध बोल मेंदुड़ पर रो मन लगे क्या तोल येल परमेश्वर तोल दुश्मन बने माई तोल परमेश्वर ता कानून माने क्या ना वोन से हेले बने मायो बोल मेंदुडा काबूते आंदुड वोड परमेश्वर तुन खुश हेले केवोड इदन संग ने रोमिड आठ पाठ ता 13 उंडे 14 वचन तुन भी होड़ाट प्रेशोता मेंदुड लेका मंदा किट ते साई किट पर आत्मा ना जरिया ते मेंदुड़ा बुरुं कामकनु जोक्सी वाट किट ते फिस्सा किट परमेश्वर ता आत्मा ना अगुवाई ते बच्चोड़ थाकी तोड़ वोड़ परमेश्वर तोड़ मर्क आंदुड़ प्रेशोता इमट खुश समझे मामठ कि मीकुन बातल जीवन काटे क्या न है यदि परमेश्वर तसंग ने आप ही बोल परमेश्वर आंदोल बोले मीकुन आत्मा ता जीवन सीसी सके माइतोल है यानी कि प्रभु यीशु मसीह प्रिशोता इंगा मावा नेटाइद बाइबल अध्ययन तक कार्यक्रम इक गई खत्म आईता है मुन्नेडा कार्यक्रम ते मी से दूसरो बार फिर मुलाकात आयल प्रभु यीशु मीकुन वचनता जरियते आशीष स्यानुल
बेखबर 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 तेरी मंजिल है राही किधर तुझको यीशु पुकारे इधर उसकी राहों में कर ले सफर बेखबर 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 तेरी मंजिल है राही किधर तुझको यीशु पुकारे इधर उसकी राहों में कर ले सफर बेखबर 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 अपने दुख उसको दे दे वहां ना रहेगा गमों का निशान अपने दुख उसको दे दे वहां ना रहेगा गमों का निशान कितना प्यारा है वो मेहरबान उसकी तारीफ गाए जहां अब न डर अब न डर भूल जा गीत गावे फिकर
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमट मासे इत पताते संपर्क मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9077803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9077803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com